आपली चाललेली आहेत. ही जी ज्ञानाची लक्षणं आहेत, ही ज्ञानाची लक्षणं ज्ञानी ठिकाणी कोणती लक्षणं असतात, ज्ञानी पुरुष कोणत्या लक्षणांनी युक्त असतो, या अंगाने जशी पाहता येतात तशीच कोणत्या गुणांचा अभ्यास केल्यावर ज्ञानाच्या जवळ जाता येतं याही प्रकारांनी पाहता येतात. म्हणजे एका तऱ्हेने ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं ज्ञानी पुरुषाचं वर्णन करणारी आहेत, तर दुसऱ्या तऱ्हेने ही साधकोपयोगी आहेत. साधनेची दिशा समजायला मार्गदर्शन करणारी अशी ही लक्षणं आहेत. आपण पाहिलं मानित्व, बंधित्व, या देहबुद्धीशी निगडीत अशा गोष्टी आहेत. देहबुद्धी जर अतिरिक्त असेल, जितकी जास्त असेल तितक्या मानाच्या कल्पना जास्त, मानित्वाच्या कल्पना जास्त, आणि जितकी देहबुद्धी कमी कमी होत जाईल आणि आत्मबुद्धीचं विकसन होईल तितकं अमानित्व वाढत राहील. अमानित्वामध्ये शांती आहे, अमानित्वामध्ये समाधान आहे, मानित्वामध्ये अशांती भरून राहिलेली आहे, असमाधान भरून राहिलेलं आहे. याचं कारण मान जर राखला गेला नाही तर उसवा फुगवा ही गोष्ट आली. आपल्या मीपणावर आघात आला, मीपणावर जो आघात करतो अशा व्यक्तीला मोकळं सोडायचं नाही, तसं सोडायचं नाही, अशा प्रकारची वृत्ती आली, त्याच्यातूनच हिंसेचा जन्म आला. मानित्व राखण्यासाठी म्हणूनच बंधित्व देखील राखलं जातं. पैसा नसताना पैसा आहे, ज्ञान नसताना ज्ञान आहे, घरंदाज कुलवान नसताना समजा कुलवान आहे, अशा प्रकारचा भाव निर्माण करण्यामध्ये मानित्वाची इच्छाच आहे. एक प्रकारे अंतर्यामी असणारी जी मानित्वाची भूक आहे ती भूक शमवण्याचाच एक प्रकार आहे. मानित्व हे सहज आहे. देहबुद्धीच्या माणसाला मानित्व हे तू ठेवायला हवं असं सांगायचं काही कारण नाही, शिकवायचं काही कारण नाही, ती गोष्ट त्याच्या ठिकाणी सहज आहे. अज्ञानाची लक्षणं देखील सहज आहेत, अस्वाभाविक नाहीत. ज्ञानाची लक्षणं देखील सहज आहेत, अस्वाभाविक नाहीत. ज्ञानी पुरुषाला अमानित्वाबद्दल काही शिकवण्याची गरज नाही. आपल्या ठिकाणी असणारं जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यामधलं अंतर आहे, हे अंतर जो जाणतो आणि क्षेत्रज्ञालाच मी असं समजतो, त्याच्या मानित्वाच्या कल्पना गळून पडतात, त्याच्या दंभित्वाच्या कल्पना गळून पडतात. आणि जर साधकांनी या कल्पना आपल्यापाशी ठेवल्या, याचा परिपोष केला आणि वरवर साधना करत राहिला तर त्या साधनेचा तितकासा उपयोग होताना दिसत नाही. याचं कारण अखेर पक्षी क्षेत्राकडून क्षेत्रज्ञाकडे असणारा प्रवास हा ज्ञानाकडे असणारा प्रवास आहे. आणि ज्या कारणाने क्षेत्रज्ञाचा म्हणजे क्षेत्राचा म्हणजे देहाचा देहबुद्धीचा बडेजाव वाढत जाईल, तितकं तितकं तो ज्ञानापासून याचाच अर्थ शांती समाधानापासून ढळेल, दूर जात राहील. हिंसेची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये असणाऱ्या समाधानातून निर्माण होते. दुसऱ्याचं दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये समाधान हे खरोखर वाटत असतं. अज्ञानाचं जे लक्षण म्हटलेलं आहे उत्तर ते उगीच म्हटलेलं नाही, खरंच त्याच्यात समाधान वाटतं, टोचून बोलण्यामध्ये खरंच मजा वाटते, त्याच्यात हिंसा आहे हे समजतही नसेल. कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला जे निदान नावडते आहेत, तर त्यांची मानहानी व्हावी, पाण उतारा व्हावा असं आत खरोखरच वाटत राहतं. आणि त्यापोटीच समाजामध्ये अनेक प्रकारच्या प्रवृत्तींचा जन्म होतो. अज्ञानाला हिंसा ही स्वाभाविक आहे, देह बुद्धीच्या माणसांना हिंसा ही स्वाभाविक आहे. हिंसा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी घडत असते. एक म्हणजे स्वतः हिंसा करणे, दुसऱ्याकडून हिंसा करून घेणे, आणि तिसरं म्हणजे हिंसेला अनुमोदन देणे. स्वतः हिंसा करणे हे तमोगुणाचं अत्यंत जबरदस्त असं लक्षण आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा तमोगुणाशिवाय अशक्य आहे. काही एक तमोगुण लागेलच, सत्वगुणी माणसाचं हिंसा करणं हे काम राहणार नाही. तमोगुणाचा अतिरेक जर झाला तरच हिंसा शक्य होते. महाभारताच्या युद्धामध्ये आपण पाहिलं की सर्वात अधिक हिंसक प्रवृत्ती ही दुर्योधनाच्या ठिकाणी होती, दुःशासनाच्या ठिकाणी होती. तो विचार करू शकला नाही पाहिजे, तो अंधळा झाला पाहिजे, त्याची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांकरता तो वेडा झाला पाहिजे. आले क्रोधाचे काविरे पिशाच्या परी वावरे असं समर्थ म्हणतात. तशा प्रकारचा क्रोध खरोखर निर्माण झाला पाहिजे तर हिंसा शक्य आहे. जर तसा क्रोध निर्माण होत नसेल तर हिंसा घडणार नाही. त्यामुळे स्वतः हिंसा करणे हा जो प्रकार आहे हा अत्यंत तमोगुणी प्रवृत्तीच्या मंडळींना सहज असा भाग आहे. पण दुसऱ्याकडून हिंसा करून घेणे हा जो हिंसेचा अजून एक प्रकार आहे तो सामान्यपणाने अनेक जण वापरताना आपण पाहतो. अनेक जण हिंसा याचा अर्थ अगदी भांडणं मारामाऱ्या असं नाही, एकमेकांचं डोकं फोडणंच असं नाही, ती तर हिंसा आहेच आहे. पण त्याच्या अलीकडं हिंसेचे अनेक प्रकार आहेत. त्या तऱ्हेने ऑफिसमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये दुसऱ्याकडून करून घेण्याची पद्धत, म्हणून स्वतःचा स्वार्थ साधला जातो तर तो हिंसेचाच एक नमुना राहतो. आपण मूकसंमती देणे ही देखील हिंसाच आहे असं शास्त्र म्हणतं. जसं धृतराष्ट्र मूकसंमती देत होता, कृष्ण शिष्टाईला जेव्हा गेला तेव्हा कृष्ण धृतराष्ट्राला उद्देशून काही बोलत होता. जो राजा आहे त्याच्याशी बोलण्यासाठी म्हणून कृष्ण गेलेला होता, आणि कृष्णाने उभं राहून धृतराष्ट्राशी संभाषण केलेलं होतं. पण ते संभाषण मध्येच तोडत दुर्योधन उभा राहिला आणि कृष्णाला उत्तरं करायला लागला. धृतराष्ट्र नुसता बसून होता, त्याच्या समोर ते सगळं चाललेलं होतं. कृष्ण म्हणत होता ते धृतराष्ट्र ऐकत होता. की खरं म्हणजे हे पंडूचं राज्य आहे, ते पंडूचं राज्य देखील पंडूच्या मुलांना खरं तर मिळायला पाहिजे. पंडूची मुलं लहान होती एवढ्या कारणाकरता, आणि पंडू वनात निघून गेला सिंहासन रिकाम राहू नये म्हणून तू राज्यावर बसलास. पण जेव्हा तुला असं समजलं की पंडूला मुलं झालेली आहेत
आणि ती हस्तिनापुरात परत आली तेव्हाच वास्तविक ती राजा व्हायला पाहिजे होती. पण तूच राजा होऊन राहिलास, कृष्ण बोलत होता, धृतराष्ट्र ऐकत होता, आणि कृष्णाने सगळे पाढे वाचून दाखवले द्यूतापर्यंत, त्यांच्या वनवासापर्यंत, आणि मागणी केली अर्ध्या राज्याची. धृतराष्ट्र ऐकत होता. मग पाच गावांची मागणी केली आणि दुर्योधनाने उत्तर द्यायला सुरुवात केली की सुईच्या आग्रावर जेवढी भूमी मावते तेवढी देखील देणं शक्य नाही, तेही धृतराष्ट्र ऐकत होता. दुर्योधनाने कृष्णाला बंदी करण्याची भाषा सुरू केली तीही धृतराष्ट्र ऐकत होता. त्याच्यावर कृष्णाने सगळ्या कुरुसभेला आपलं जे दर्शन घडवलं, अंधळा असल्यामुळे धृतराष्ट्र पाहू शकत नव्हता, पण त्या ठिकाणी जी शांततायुक्त भीती निर्माण झाली ती धृतराष्ट्राला जाणवत होती. हा सगळा शिष्टाईचा प्रकार असफल होऊन कृष्ण बाहेर पडताना धृतराष्ट्र कृष्णाला एवढंच म्हणाला की हे यादव वीरा, आता तू राजवाड्यातच जेवण करून जा. काय बोलला तर एवढंच बोलला, म्हणजे त्याच्या आधी त्याचा मुलगा काय बोलला, कशामुळे किती टोकाला प्रसंग जात होता, या सगळ्याकडे धृतराष्ट्राने दुर्लक्ष केलं. जेव्हा कृष्ण म्हणाला की माजलेली ही तुमची शरीर मातीला मिळवणं हाच एक उपाय आहे, तेही धृतराष्ट्र ऐकत होता, पण त्या सगळ्यावर धृतराष्ट्र काहीही बोलत नव्हता. हिंसेला अनुमती देणं मूक राहून ही देखील हिंसाच आहे. अशा प्रकारची हिंसा विचाराने घडते, प्रत्यक्ष कृती करून घडते, संकेताने घडते. बोलण्याने घडते. चालण्यातून हिंसेचं दर्शन होतं. ज्ञानेश्वर महाराज त्याचंच वर्णन करताहेत. मागच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन चालण्याच्या बाबतच आपण पाहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी फार आदर्श असं वर्णन केलेलं आहे. मुळात दुसऱ्याला दुःख देण्याच्या वृत्तीचा त्याग म्हणजे अहिंसा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जेव्हा अहिंसा हा शब्द त्यांच्या हातात सापडला, या ठिकाणी त्यांनी बऱ्याच ओव्या लिहिल्या, त्यावेळेला एकच ओवी नंतर लिहिली, जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. संपलं. सर्व जगाला सुख व्हावं म्हणून शरीरानी वाचेनी मनानी वर्तन करणं ही अहिंसा, आणि शरीरानी वाचेनी मनानी दुःख देणं ही हिंसा. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख ही अहिंसा. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख होईल, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख होत आहे का? ही देखील एक परीक्षा आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये होणारं दुःख देखील त्या मनाने वरवरचं असू शकतं, सहानुभूतीजन्य असं असू शकतं, आणि ती सहानुभूती देखील वरवरची अशी असू शकते. सहानुभूती दांभिक देखील असू शकते, अरे अरे असं घडायला नको होतं. पण दुसऱ्याच्या सुखाच्या वेळेला जर खरोखरच सुख होत असेल दुसऱ्याच्या मुलाचा, स्वामीजी म्हणत असत परीक्षेमध्ये पहिला नंबर आला, आपल्या मुलापेक्षा त्याला जास्त चांगले मार्क पडले, तर आपण पेढे घेऊन त्याच्या घरी जाणं आणि खरोखरच त्याच्या आनंदात आनंद मानणं. जर आपल्याला क्षेत्रापासून दूर व्हायचं असेल, क्षेत्रज्ञ आत्मा तो मी या बोधावर यायचं असेल, तर या प्रकारच्या धैर्याचे प्रयोग हे करायला पाहिजेत. आपल्या मनाला बाजूला सारणं आणि विश्वाच्या सुख दुःखाशी कुठेतरी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं हे जर जमलं नाही तर साधना देखील लटकी ठरेल, खोटी ठरेल. सगळं आपल्यापाशी जपून ठेवून सांभाळून वरवर केलेला कवायतीचा प्रकार अशी साधना होता कामा नये. असं असल्यामुळं दुसऱ्याच्या सुखात सुख आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख अशा तऱ्हेने अहिंसेचं असं वर्तन शास्त्र आपल्याला सुचवतं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जो प्राप्त पुरुष असतो तो कारुण्यामाजी पाऊले लपवूनी चाले अशा प्रकारे चालतो. एका कारुण्य वृत्तीमध्ये आपली पावलं देखील जणू त्यांनी लपवलेली आहेत. मोहाचे नि सांगडे लासी पिली धरी तोंडे, जशी मांजरी पिलं तोंडात धरते आणि इकडची तिकडं हलवते, ते तर दातांचे आगरडे लागती जैसे. त्यावेळेस जशी दातांची टोक आपल्या पिलांना लागत नाही तिची, का स्नेहाळू माये तान्हयाची वास पाहे, ती दिठी आहे हळू आरजे, नाना कमळ दळे डोलवी जती ढाळे, तो जेणे पाडे बुबुळे वारा घेपे, तैसे नि मार्दवे पाय भूमीवरी नसी तू जाय, लागती तेथ होय जीवा सुख. आणि असं करत असताना देखील एखाद वेळेला ऐसिया लघिमा चालता कृमी कीटक पंडू सुता देखे तरी माघवता हळूची निघे, म्हणे पावो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडेल. स्वामी म्हणजे कोण? कृमी कीटक. त्यांना त्रास होईल, त्यांची निद्रा मोडेल म्हणून या काकुळती वाहणी घे माघवती, कोणीही व्यक्ती न वचे वरी, जीवाचे नि नावे तृणातेही नोलांडावे, मग न लेखिता जावे हे के गोठी. ऐसी जयाची चाली कृपा फळी फळा आली, देखसी जियाली दया वाचे. अशा प्रकारची ज्याची चालण्याची रीत करा की ज्याच्यामध्ये कृपारूप फळांनी जणू फळाला आलेली अशी झाडं असावीत. देखसी जियाली दया वाचे, ती कृपारूप अशी फळं जशी चाळण्यामधून तशी दयारूप वाचेमधून देखील व्यक्त होतात. स्वये श्वसनेची सुकुमार मुख मोहाचे माहेर माधुर्या अंकुर दशन तैसे. त्याच्या सगळ्याच कृतींचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. स्वये श्वसनेची सुकुमार, त्याचं चालणं कसं असतं पण त्याचं श्वास घेणं देखील सुकुमार असत. नाजूक असं असत. मुख मोहाचे माहेर, कोणी मोहित व्हावा जणू मोहाचं माहेर असावं. प्रेमाचं गोडीनी भरलेलं असं कोणीही मोहून जावं अशा प्रकारचं त्याचं मुख असतं. संतांचे चेहरे पहा ना, रामचंद्र, गोपाळ कृष्ण, ज्ञानेश्वर महाराज, स्वामीजी आपण पाहिलेले होते. स्वये श्वसनेची सुकुमार मुख मोहाचे माहेर माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे। आणि दात जर म्हणाल तर माधुर्याला अंकुर फुटावेत असे दशन असतात, दात असतात। पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे, ते आल्यानंतर प्रथम त्यांचा स्नेह तुमच्यापर्यंत येतो आणि मग त्यांचे शब्द तुम्हाला येऊन भिडतात, तुमच्या कानांपर्यंत येतात। पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे शब्द पाठी आवतरे, कृपा आधी आधी कृपा तुमच्यापर्यंत येऊन पोचते आणि मागाहून शब्द येतात। तव बोलण्याची नाही बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का। खरं म्हणजे त्यांचा स्नेहच आपल्यापर्यंत येऊन पोचतो, ते बोलतील न बोलतील। त्यांच्या नुसतं सान्निध्यात जरी गेलं, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, त्यांच्या नुसतं सान्निध्यात जरी जाऊन बसलं तरी शांत वाटायला लागतं। त्यांनी बोलायलाच हवं असं नाही, त्यांनी आपल्याशीच बोलायला हवं असंही नाही। त्यांचं बोलणं जरी कानावर आलं, मला आठवते की स्वामीजींच्या आवाजामध्ये असा एक गोडवा होता, असं एक माधुर्य होतं, त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं वाटायचं। कधी कधी ते इतके अतुल खोल असे बोलायचे, इतके प्रेमाने बोलायचे की असं वाटायचं की अशा प्रकारचं बोलणं आपण खरंच कधीच ऐकलेलं नाही। आणि ते आपल्याशीच बोलतील असंही नाही, ते जे काही बोलत असतील ते बोलणं ऐकणं, विशेष करून आम्ही जेव्हा दुकानात जात असू त्यावेळेला त्यांचं बोलणं ऐकायचं, या ओढीनी त्यांच्याकडे अनेक लोक येत असत, जाऊन बसत असत, ते सहज बोलत असत। तव बोलण्याची नाही बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का। एक तर बोलणं अत्यंत मर्यादित, ते स्तोत्र म्हणायचे ती स्तोत्र देखील इतके गोड म्हणायचे, अगदी गिराईक जरी आलं तरी देखील खुर्चीवर बसल्या बसल्या ते जे विचारायचे की काय आपल्याला काय हवे असं जे विचारायचे, ते इतकं गोड असायचं। आणि बोलताना कोणाला ते बोलणं खुपेल का टोचेल का याचा खरोखर विचार करून बोलायचे। जर टोचेल असं बोलणं कानावर आलं, त्यांच्या समोर बोललं गेलं, तर ती व्यक्ती गेल्यावर असं म्हणत असत की प्रत्येक व्यक्तीकडून शिकता येतं, आता जे संभाषण झालं ना तर असं संभाषण करू नये हे या संभाषणातून शिकायचं असं म्हणत असत। अशा प्रकारचं बोलायचं नाही हे या बोलण्यातून आपण घ्यायचं, आपण नकारात्मक काहीच शिकायचं नाही। कसं बोलायचं याचाच दुसरा भाग हा आहे, त्या व्यक्तीवर रागवण्याचं काही कारण नाही, याच्यातून आपण शिकलं पाहिजे असं उलट म्हणायचे। बोलता अधिकूही निघे तरी कोणाही वर्मी न लगे, आणि कोणाशी न रिघे शंका मनी, मांडली गोठी हन मोडैल वासी पैल कोणी उडेल, आई कोणी वोवांडील कोणी जरी, मांडली गोठी हन मोडेल, जे काही ठरलेलं आहे जे प्रस्थापित सिद्धांत आहेत, संतांना मान्य, शास्त्रांना मान्य, समाजाला मान्य, नीतीला मान्य, सामाजिक चौकटीला मान्य, अशा ज्या मांडलेल्या प्रस्थापित अशा ज्या गोष्टी आहेत आणि चांगल्या गोष्टी आहेत, मांडिली गोठी हन मोडई, तर ही गोष्ट उडून लावली जाणार नाही याची दक्षता घेत बोलणं. मांडिली गोठी हन मोडईल, वासी पैल, कोणी उडईल, असं बोलणं की त्या बोलण्याने कोणी भिऊन घाबरून जाईल, दचकून जाईल. आई कोणी ओवांडील कोणी जरी, किंवा ते बोलणं ऐकून कोणाला कोणाच्या बद्दल तिरस्कार निर्माण होईल, तरी दुवाळी कोणा नोहावी, अशा प्रकारे बोलण्यातून कोणताही त्रास उत्पन्न होऊ नये. भुवई कवणाची नुचलावी, ऐसा भावो जीवी म्हणून उगा. नापसंतीमुळं, संतापामुळं, आश्चर्यामुळं, विस्मयामुळं भुवया विस्फारल्या जातात. तरी दुवाळी कोणा नोहावी, भुवई कवणाची नुचलावी, ऐसा भावो जीवी म्हणून उगा, अशा प्रकारचा भाव अंतःकरणात राहतो. म्हणून बऱ्याच वेळेला बोलणंच हा पुरुष बोलत नाही, तो उगा राहणं पसंत करतो. मग प्रार्थीला दीपाये जरी लोभे बोले जाईये, मग जर प्रार्थना करून की आपण काही बोलावं म्हणून जर बोलायला सुरुवात केली, तरी परिसता या होये माय बापू, तर ऐकणाऱ्याला असं वाटावं की आपला माय बाप बोलतो आहे. का नाद ब्रह्मची मुसे आले, नाद ब्रह्म मूर्तिमंत त्याची मूस केलेली आहे. नाद ब्रह्माचाच ओटीव पुतळा जणू आहे. का नाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पय असलले, मुळात गंगेचं पवित्र, गंगेचं जल पय म्हणजे अत्यंत पवित्र, आणि असलले म्हणजे अत्यंत निर्मळ देखील, ते गढूळ नाही असं. का नाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रतेचा म्हणजे पत्नी धर्म आपला पुरेपूर सांभाळून पतीशी जी एकनिष्ठ आहे, पतीला जी सार सर्वस्व मानते आहे, पती खेरीज अन्य कोणीही जिच्या मनामध्ये कदापि नाही अशी स्त्री, ती पतिव्रता. पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तिचे हे गुण वर्धिष्णु होत होत अत्यंत उत्कर्षाला असे जाऊन पोचले. पतिव्रते आले वार्धक्य जैसे म्हणजे पतिव्रता स्त्री वृद्ध झाली असा अर्थ नाही, तर पतिव्रतेचे जे गुण आहेत तर ते गुण परम उत्कर्षाला जाऊन पोचले, जणू वार्धक्याला आले, म्हणजे याच्यापेक्षा मोठे आता होणं शक्य नाही इतकी त्यांनी परम सीमा गाठली उत्कर्षाची. का नाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साच आणि मवाळ. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मवाळ आणि सत्य, साच आणि मवाळ, जहाल नाही,
सत्यही आहेत आणि मवाळही आहेत. बऱ्याच वेळेला सत्य बोलणारा मनुष्य हा जहाल बोलायला सुरुवात करतो. तो असं म्हणतो की मी खरं बोलणार आहे, काय ते म्हणजे जग दुखवण्याचा मक्ता जणू मला मिळालेला आहे. दुसरे कोणी त्यांच्यामध्ये एवढं धैर्य नाही असंही त्याला वाटत असतं, आणि माझ्यापाशी हे सत्य बोलण्याचं पुरेपूर धैर्य आहे असं त्याला वाटत राहतं. मी सत्य बोलतो असं म्हणण्यामध्ये दुसऱ्याला हिणवण्याची देखील प्रवृत्ती असते. मी सत्य बोलतो ही अहंकाराने किंवा मीपणाने सांगण्याची देखील बाब असते. त्यामुळे नकळत एक प्रकारचा जहालपणा येतो. जे सत्य आहे ते सत्य तुम्हाला पचत कसं नाही, अशा प्रकारे दुसऱ्याची निर्भर्सना करण्याची अशी ही वृत्ती सत्य बोलणाऱ्याच्या ठिकाणी कधी कधी जाणवते. सत्य बोलणारा मनुष्य मनाला येईल ते बोलतो, आणि मी सत्य बोलतो आहे आणि माझ्या मनात काही नसतं असंही वर सांगत राहतो, म्हणजे त्याच्यातून सुटण्याचाही तो प्रयत्न करतो. आणि त्याला असंही सुचवायचं असतं की दुसरे जे दोन चार जण आहेत ते दोन चार जण तुमच्याशी ही गोष्ट कदापि बोलणार नाहीत, कारण त्यांचं तेवढं धैर्य नाही, बोलेन तर मीच बोलेन असंही त्याला वाटत असतं. म्हणून मवाडी त्यांनी गमावून बसलेला असतो. तो सत्य देखील एका मवाडीने बोलायचं, मवाळपणाने बोलायचं. पैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ थोडं आणि रसयुक्त. दुसऱ्याला रस निर्माण करणार, जो बोलण्याचा विषय असेल त्या विषयामुळं जे बोललं जातं त्यासंबंधी जेव्हा आनंद निर्माण होतो तेव्हा एक प्रकारची रसवृत्ती निर्माण होते. हा आनंद सात्विक असला पाहिजे. कशाही प्रकारचं बोलून लोकांना हसवणं किंवा आनंद देणं असाही प्रकार नसला पाहिजे. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ थोडं बोलणं आणि रसाळ असं बोलणं. तो विनोद आपण नेहमी ऐकत असतो की एकदा फोनवर कमीत कमी पाऊण तास बोलणाऱ्या आपल्या पत्नीनी 10 मिनिटातच फोन ठेवला म्हणून नवऱ्याने विचारलं की आज एवढ्या लवकर बोलणं कसं आटोपलं, तेव्हा ती म्हणाली की रॉंग नंबर होता. आपल्याला आत्म्यापासून बाहेर घेऊन येते. मौनामध्ये हीच अभिव्यक्ती जी बाहेर काही शोधत होते होती ती आत शोधायला जाते, तेव्हा त्याला मौन असं म्हणतात. वाचेचं जे मौन आहे ते मौन अशा करतात की वाणी अभिव्यक्त व्हायचं विसरते आणि जेव्हा आत वळते तेव्हा बाहेर बोलण्याची कृती दिसत नाही, म्हणून त्याला मौन असं म्हणतात. मौन म्हणजे न बोलणं नव्हे, तर जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती बाहेरच्या ऐवजी आत काहीतरी शोधायला गेलेली असते आणि त्यामुळे ती बाहेर व्यक्तच होत नाही, तेव्हा त्याला मौन असं म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मौन गा तुझे राशी नाव असं सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. तुमच्या राशीला बसलेलं नाव जर कोणतं असेल तर मौन हे आहे, कारण बाहेर बोलून तुम्ही जाणले जात नाही. तीच वाणी जर आत वळेल तर आत ती जाणू शकते, तुम्हालाही जाणू शकते, तुमचा ठाव घेऊ शकते. मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हाव, दिससी तेतुली माव भजो काही. सगळ्या प्रकारच्या अभिव्यक्ती
बंद करून आत वळण्याची क्रिया जर एखाद्याला समजली सापडली आणि त्याच्यामध्ये तो जर पारंगत झाला तर त्या क्रियेमुळं तो आत्म्याला जाऊन प्राप्त होऊ शकेल. म्हणून हा बोलायचंच टाळतो शक्यतोवर. आणि जर कोणी प्रार्थना केली की आपण काही बोलावं तर तो बोलतो, असं बोलतो की परिसतया होये माय बापू का नाद ब्रह्मची मुसे आले गंगा पय असलले पतिव्रते आले वार्धक्य जैसे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे शब्द या लागी मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रियांतरवी ये मराठीची ये नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. अशा प्रकारचं बोलणं बोलता येतं. ते बोलणं हा प्राप्त पुरुष बोलत असतो, ज्याला ज्ञान झालेलं आहे असा बोलत असतो. शिवाय त्याच्या बोलण्याची महती अशी असते, साखर गॅस पेट्रोल टर्पेंट ऑइल डिझेल गाड्या रस्ते नाना सुखसोयी हे त्याच्या बोलण्याचे विषय नसतात. तो ज्याबद्दल बोलत असतो ती देखील खूप गोड अशी गोष्ट असते. तो आत्मस्वरूपाबद्दल बोलत असतो. रसोह वयी सहा तो जो रसयुक्त आत्मा आहे त्याच्याविषयी बोलत असतो आणि रसाळपणाने बोलत असतो. याचं कारण आज जो रस असतो त्या रसात प्रत्येक शब्द जणू चुपकळून निघालेला आहे असा बाहेर पडत असतो. तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे म्हणून अमृताचे जणू कल्लोळ असे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडतात. आपण कल्पना करू की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली तेव्हा कसे शब्द बाहेर पडले असतील. जेव्हा त्यांनी हे शब्द उच्चारले असतील की नाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पय असलले पतिव्रते आले वार्धक्य जैसे कसे उच्चारले असतील. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश कसे बोलले असते. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो. श्रोत्यांना वाटलं असेल की सद्गुरूंचे पाय खरोखरच हृदयाच्या ठिकाणी स्थापित केलेले आहेत आणि अर्घ्य देण्याचं काम चालू आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आमुचा प्रकृती पहिली कडी लभावो. काहीतरी समजावून सांगत असतील ना. जरी कल्पने वीण लागसी पाहो तरी मज माझी भूते हेही वावो जे सर्व मी म्हणवली कसे बोलले असतील. एकदा मी गुरुस्तवनामध्ये कोणत्या त्या ओव्या होत्या त्या खूप जोरदार पद्धतीने अशा एका पाठोपाठ एक म्हटल्या. चंदनाते केऊ ते चर्चावे अमृताते केऊ ते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुंचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणोनी मिया नमन निवांत केले. अशा त्या ओव्या होत्या. मी स्वामी त्या ओव्या म्हणत असताना नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलास या त्या ओव्या म्हणून झाल्यानंतर तेव्हा लगेच नाही पण एक चार पाच प्रवचनांनंतर स्वामीजींनी त्या ओव्या कशा म्हणायच्या हे म्हणून दाखवल्या. स्वामीजी म्हणाले की सद्गुरु समोर बसलेले होते, ज्ञानेश्वर महाराजांनी कशा उच्चारल्या असतील. चंदनाते केवते चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे हे घडे केवी, तैसे श्री गुरुंचे महिमान आकळीते के असे साधन, हे जाणून मिया नमन निवांत केले, असं ज्ञानेश्वर महाराज म्हटले असतील असं स्वामीजी म्हणाले. मी कशा म्हणाल्या म्हणालो, चंदनाते केवते चर्चावे, अमृते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, असं मी उच्चारलं. तैसे श्री गुरुंचे महिमान आकळीते के असे साधन, हे जाणून मिया नमन निवांत केले. स्वामीजींनी लगेच सांगितलं नाही, काही एक काही प्रवचन झाल्यावर मग त्याच ओव्या स्वामीजींनी उच्चारल्या, या कशा उच्चारायला पाहिजेत असं म्हणाले. ही एक दृष्टी होती. जवळपास ती गुरुस्तवन झाल्यानंतर, गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाल्यानंतर, ही सुट्टी झाल्यावर, मग पाच सात प्रवचन झाल्यावर स्वामीजींनी कुठल्या तरी संदर्भात हे सांगितलं, पण माझ्या लक्षात आलं की हे कसं बोलायला पाहिजे, कसं सांगायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी किती नम्रतेने उच्चारले असतील असं ते म्हणाले. मग प्रार्थीला विपाये जरी लोभे बोलो जाये, तरी परिसतया होये माय बापू का नाद ब्रह्मची मुसे आले, की गंगा पय असलले पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. श्रीधर स्वामी महाराजांकडं कोणीही आलं, अगदी लहान मुलापासून ते साठीच्या सत्तरीच्या वृद्ध अशा स्त्री पुरुषांपर्यंत, 80-85 वर्षांच्या अशा मंडळींपर्यंत ते म्हणत असत, ये बरबात ये. गोड असे शब्द बाहेर पडत असत, ऐकणाऱ्याला वाटावं की जणू माय बाप बोलत आहे. विरोधू वादू बळू प्रणितापड हळू, उपहासू छळू वर्म स्पर्शू आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू, हे सन्यसिले अवगुणू जया वाचा. तसंच वाणीचे अवगुण देखील ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितले. उपरोधानी बोलणं, विरोधात बोलणं, वाद करण्यासाठी बोलणं, त्याच्यामध्ये अनावश्यक बळ आणणं त्या बोलण्यामध्ये, प्रणिताप ढाळू ज्यांनी संताप निर्माण होईल त्रास होईल असं बोलणं, उपहासू चेष्टा करणार कुचेष्टा करणार निंदा व्यंजक असं बोलणं, दुसऱ्याच्या ठिकाणी छल निर्माण होईल असं बोलणं, दुसऱ्याला दुसऱ्याच्या वर्माला स्पर्श करेल असं बोलणं, अडवणूक करणार अटी घालून बोलणार उत्तेजना निर्माण करणार असं बोलणं, टोचून बोलणं खोटी आशा निर्माण होईल असं बोलणं, बोलल्यानंतर काय बोलला असावा अशी शंका मनात निर्माण व्हावी असं द्वयर्थी बोलणं, मान्यही त्याच वेळेला करायचं आणि अमान्यही त्याच वेळेला करायचं, अशा प्रकारे गोंधळात टाकणारं बोलणं, फसवणूक करणारं प्रतारणा करणारं असं बोलणं, अशा प्रकारचे बोलण्याचे अवगुण ज्या वाचेनी टाकलेले आहेत असा तो बोलतो. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम. विठ्ठल 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 म्हणतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्
तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति
हरी हरी हरी। ज्ञानोबा मौली प्रभु स्वामी जी समर्था हरी हरी बोला जग